वो भी क्या जमाने थे ना, हमारे जिंदगी में बज करने वाले हमारे रिश्तेदार थे, आजू बाजू पड़ोसी वाले थे, पर आजकल जिंदगी में बज करने वाला सिर्फ और सिर्फ मोबाइल रह गया है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर जिस तरह से आप रिप्लाई कर रहे हो ना आज के क्वेश्चन के लिए, आई जस्ट लव यू गाइज। आणि आत्ता मीरानी मला कॉल केला होता, तिचं जर का उत्तर तुम्ही ऐकाल ना, म्हणजे तिचं उत्तर ऐकल्यानंतर मी तर म्हणाले की यार सगळेजण जर का इतके समजदार झाले तर किती भारी होईल। आता तिने असं काय उत्तर दिलंय ते तुम्हीच ऐकून घ्या ना डिरेक्टली। हाय मीरा, कशी आहेस?
मी छान आहे।
काय म्हणतेस?
मग मोबाईल वरती क्वेश्चन होता ना, मला तरी वाटत की म्हणजे आपणच मोबाईल युज हे करतो
जास्त,
मोबाईल ला चालवतो, मोबाईल आपल्याला नाही चालवत।
ओके, अशी तू एकटीच मला सापडली आहे जी म्हणतीये की मोबाईल आपण चालवतो, असं तुला का वाटतं?
बरं, कारण आपण म्हणजे आपणच सवय लावून घेतो ना, आपल्या हातात येते चालवायचं न चालवायचं।
करेक्ट,
मोबाईल आपल्याला सांगत नाही ना मला वापरा म्हणून,
आपण कंट्रोल केलं पाहिजे।
मोबाईल कोणी काढला? मानवानेच काढला। मग ते वापरायचं कसं, किती वापरायचं, आपल्याच हातात आहे ना।
आणि हे जे काही मीरानी उत्तर दिलंय ना, म्हणजे अगदी चुम्मा अशी मनातली गोष्ट, प्रत्येकाच्याच मनात असते ती, पण आपण ती फक्त कबूल करत नाही। मोबाईलच आजकाल आपल्याला चालवायला लागलाय असं मला तरी वाटतंय। अजून बाकीचे सगळे तुमचे जे ओपिनियन असतील याच प्रश्नाबद्दलचे, की मोबाईल आपण चालवतोय की तोच आपल्याला त्याच्या इशाऱ्यावरती चालवतोय, आता हे सगळं सांगा मला सोशल मीडियावरती। आरजे महक 935 फॉलो करून घ्या, आणि तिकडे जो मी प्रश्न टाकलाय त्याच्यावर तुम्ही तुमचं मत सांगू शकता। सध्या अजून एक तुमच्या फायद्याची गोष्ट इकडे येते, स्टेट युन टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।